93.5 Red FM.
हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर.
रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन संग्राम बरोबर.
पनामा लीक्सच्या पार्श्वभूमीवर आपण एकंदरीतच टॅक्स हेवन आणि यात थोडासा फॉल्ट सिस्टीमचा आहे का की धंदाच नीट करू देत नाही आणि टॅक्सचा कायदा इतका किचकट असतो. आणि तुम्ही म्हटलं सर तसं तर गोल पोस्ट बदलतात दरवेळी. जर आपल्याला परीक्षेचा सिलेबस बदलणार असेल दरवर्षी तर अभ्यास तरी कसा करावा.
बरोबर, अगदी बरोबर.
पण धंदा करून पैसे कमवायचं याला एक सामाजिक मान्यताच आपल्याकडे अजून नाहीये किंवा आधी नव्हती. आणि आपण सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट आपले विचार थोडेसे असल्यामुळे त्यामुळे ते आहे का की जो धंदा करतो आणि पैसा कमवतो त्याला तरी आपण चांगला म्हणत नाही.
अगदी बरोबर, तसंच होतं याच्यामध्ये. आणि संपत्ती निर्मिती ही एक पवित्र प्रक्रिया असू शकते हे मानायलाच आपली तयारी नाही. आपल्या संस्कृतीची काय हा सगळ्या गरिबीचं उदासीकरण करणारा आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपण किती साधं राहतोय, प्रत्येकाला आपण किती सामान्य माणसासारखं राहतोय हे मिळवायला आवडतं. सरळ असतो की नाही
हा धन्यता मानतो आपण.
राजकारणी किती श्रीमंत असेल पण जनतेसमोर जाताना मात्र तो साधा कुर्ते आणि पायजम्यामध्ये जाणार. याचा परिणाम असा झाला की साधी राणी ही गरिबीशी निगडीत केली गेली. आणि हे जे देश आहेत म्हणजे केमन आयलंड असेल किंवा सिंगापूरचा काही भाग असेल, लिचेस्टीन असेल, या सगळ्या देशांनी याचा फायदा उचलला आणि तिथे करमुक्त रचना तयार केली. त्याचा परिणाम असा झाला की कंपन्या भारतामध्ये काम करतात किंवा एक कंपनी भारतातली असेल, एक अमेरिकेतली असेल किंवा श्रीलंकेतली असेल, पण त्याची नोंदणी त्या परिसरामध्ये करतात की जिथे शून्य कर आहे. आणि असं करायला आपल्या देशानेही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे या संदर्भातला एक अतिशय मोठा गैरसमज दूर करायला हवा की परदेशातल्या किंवा आता ज्यांच्यात नावं आहेत तिथे केवळ त्या कंपनीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली म्हणजे पाप केलं असं नाही. म्हणजे यातला सगळ्यात अतिशय चांगला सूक्ष्म भेद हा काल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केलेला आहे की पनामा लीक मधल्या यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ त्या प्रत्येकाने पाप केलेलं आहे असं नाही. म्हणून बघा किती बदमाशेट बाहेर परदेशात पैसा लपवतात. हा एक पावट समज आपल्या समाजामध्ये पसरला जातो. तत्सम जे ज्यांना अर्थशास्त्र किंवा कशातलंच काही कळत नाही ही माणसं अशी लबाडी करतात आणि मोठ्या प्रमाणावरती आवाही उठवतात की काळा पैसा परदेशामध्ये आहे. काळा पैसा परदेशामध्ये असता तर अत्यंत सूक्ष्म पातळीवरती आहे. खरा काळा पैसा तुम्ही आम्ही जिथे राहतो त्या परिसरातल्या जमिनीमध्ये गुंतलेला आहे.
ऍब्सोल्युटली. याच्याबद्दल आपण थोडं खोलात जाऊन बोलूया. माझ्याबरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. 10:33 ऑन द क्लॉक. मी आहे संग्राम. 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.